आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 19 डिसेंबर 2021. विषय: मानवासह विश्वाची उत्क्रांती अणुशक्तीने झाली आहे का? सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता: देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो. उत्तरदायी वाचन: योग. तुम्ही प्राण्यांना विचारा, ते तुम्हाला शिकवतील, किंवा हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील, किंवा पृथ्वीला विचारा, ती तुम्हाला शिकवेल. समुद्रातल्या माशांना त्यांचे शहाणपण सांगू द्या. या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पाया छलवून टाकतो. देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही. ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो. देवाने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो. देवाने सप्तर्षी, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले. लोकांना न कळणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या. देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही. धडा उपदेश: बायबल पासून योहान. जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण करण्यात आले. त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. उत्पत्ती: याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्व काही पूर्ण करून झाले. स्तोत्र संहिता: माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस. माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्याप्रमाणे पसरवितोस. देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेने उभारलेस की तिचा कधीही नाश होणार नाही. देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते. पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्यासारखी करतोस. राजे: च सुमारास हिचकिया आजारी पडून जवळजवळ मृत्यूशयेवरच होता. अमोसचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे गेला. तो हिचकियाला म्हणाला, परमेश्वराचे म्हणणे आहे, तू आता घराच्या कारभाराची निर्वानिर्व करावीस, कारण तू फार काळ जगणार नाहीस, तुझा मृत्यू समीप आला आहे. तेव्हा हिचकियाने आपले तोंड भिंतीकडे वळवले. परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला, हिचकिया मरणासन्न अवस्थेत परमेश्वर, मी तुझी मन पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले. एवढे बोलून तो उक्साबोक्शी रडला. यशया मधला चौक ओलांडून जाण्यापूर्वीचा पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिचकिया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, तुझा पूर्वज दाविद याचा परमेश्वर देव म्हणतो, तू करुणा भाकलीस, ती मी ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. तुला मी आणखी 15 वर्ष आयुष्य दिले आहे. हिचकिया यशयाला म्हणाला, परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी. यशया म्हणाला, तुला काय हवे बोल. सावली 10 पावले पुढे जाऊ दे की मागे येऊ दे, परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे. हिजकिया म्हणाला, सावली 10 पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे, तेव्हा तसं नको, ती 10 पावले मागे यावी. मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सावली 10 पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली. योब. देव स्वर्गाच्या सर्वात उंच भागात राहतो. यहोशवा. वेळी यरुशलेमचा राजा अदोनीसदेक हा होता. यहोशवाने आयचा पाडाव ते पूर्ण उद्ध्वस्त केल्याचे त्याने ऐकले. यरिहो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले. गिबोनच्या रहिवाशांनी इस्रायलांशी शांतीचा करार केल्याचेही त्याच्या कानावर आले आणि ते तर यरुशलेमच्या जवळच होते. तेव्हा अदोनीसदेक व त्याचे लोक फार घाबरले, कारण गिबोन काही आयसारखे छोटे नगर नव्हते. ते एखाद्या राजधानीचे असावे तसे मोठे शहर होते. तेथील लोक चांगले लढवे होते. साहजिकच राजा अदोनीसदेक घाबरला. त्याने हेब्रोनचा राजा होहाम, यरमुतचा राजा पिराम, लाकिशचा राजा याफिया आणि एग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला. गिबोनने यहोशवा व इस्रायल लोक यांच्याशी शांतीचा करार केला आहे, तेव्हा गिबोनवर हल्ला करण्यासाठी माझ्या बरोबर चला आणि मला मदत करा, अशी मदतीची याचना त्याने केली. ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका, आमच्या मदतीला या, विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे. तेव्हा यहोशवा आपल्या सर्व सैन्यानिशी गिलगाल मधून बाहेर पडला. त्याच्या बरोबर खंदे लढवे होते. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, या सैन्याची भीती बाळगू नका, त्याचा पराभव करण्याची मी तुम्हाला अनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही. यहोशवा आणि त्याचे सैन्य रातोरात निघून गिबोनला पोहोचले. यहोशवा येईल अशी शत्रूला सुतराम कल्पना नव्हती, म्हणून त्याने हल्ला केला तेव्हा ते चकित झाले. परमेश्वराने इस्रायलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपे केली. इस्रायल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला. गिबोन पासून बेथ होरोनच्या वाटेपर्यंत इस्रायलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा पर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले. इस्रायल सैन्य बेथ होरोन पासून अजेका पर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेक जण ठार झाले. इस्रायल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रू सैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले. इस्रायल लोकांच्या हातून परमेश्वराने त्या दिवशी अमोऱ्यांचा पराभव केला तेव्हा यहोशवा सर्व इस्रायल लोकांसमोर उभा राहून म्हणाला, हे सूर्य गिबोनावर स्थिर राहा, हे चंद्र स्थिर राहा तू अयालोनच्या खोऱ्यावर. तेव्हा लोकांनी शत्रूंचा पराभव करीपर्यंत सूर्य स्थिर राहिला, चंद्रही थांबून राहिला. याशारच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे, सूर्य पूर्ण दिवसभर आकाशाच्या मध्यभागी थांबलेला होता. असे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर ही कधी घडले नाही. परमेश्वराने त्या दिवशी माणसाचे ऐकले. परमेश्वर खरोखरच त्या दिवशी इस्रायलच्या बाजूने लढत होता. स्तोत्र संहिता. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो. योब. देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली. देव घनदाट ढगांना पाण्याने भरतो, परंतु त्या वजनाने तो ढगांना फुटू देत नाही. देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो, तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो. देवाने सागरावर एक वर्तुळ आखले आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले. देव जेव्हा धमकी देतो तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थथरायला लागतो. देवाची शक्ती सागराला शांत करते. देवाच्या विद्वत्तेने राहवाच्या मदतनीसांना नष्ट केले. देवाचा निश्वास आकाश स्वच्छ करतो. देवाच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे हे कोणालाच कळत नाही. प्रकटीकरण. नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता त्याला मी पाहिले. त्याच्या समोरून पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. प्रकटीकरण. जो सिंहासनावर बसलेला होता तो म्हणाला, पहा मी सर्व काही नवीन करीत आहे. नंतर तो मला म्हणाला, पूर्ण झाले आहे. मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. केवळ आध्यात्मिक उत्क्रांती ही दैवी शक्तीच्या व्यायामास पात्र आहे. दैवी आध्यात्मिकता जसे आध्यात्मिक समजूतदारपणे प्रकट होते हे स्पष्टपणे दर्शवते की सर्व मन आहे आणि मन हे देव आहे. सर्व शक्तिमानता, सर्व व्यापकता, सर्वज्ञता म्हणजे सर्व शक्ती, सर्व उपस्थिती, सर्व विज्ञान. भौतिक उत्क्रांतीचा अर्थ असा होतो की महान प्रथम कारण भौतिक बनले पाहिजे आणि नंतर एकतर माइंडकडे परत जावे किंवा धूळ आणि शून्यात खाली जावे. देवाचे प्रतिबिंब असलेल्या मनुष्याच्या उत्पत्तीचा शोध घेणे म्हणजे ईश्वराच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासारखे आहे. ते स्वतःचे अस्तित्व आणि शाश्वत आहे. केवळ नपुंसक त्रुटीच आत्म्याला पदार्थाशी, चांगल्याला वाईटाशी, अमरत्वाला नश्वरतेशी जोडण्याचा प्रयत्न करेल आणि या शमैक्याला माणूस म्हणेल. जणू मनुष्य देवता आणि मानवता या दोन्हींचे मन आणि पदार्थ या दोघांचे अपत्य आहे. सृष्टी आध्यात्मिक आधारावर टिकून आहे. भौतिक ज्ञानाने सर्जनशील दैवी तत्वाचे सिंहासन बळकावले, पदार्थाच्या सामर्थ्यावर जोर दिला. असत्यतेची शक्ती, आत्म्याचे तुच्छता आणि मानववंशीय देवाची घोषणा केली. भौतिक संवेदना आणि मानवी संकल्पना आध्यात्मिक कल्पनांचे भौतिक विश्वासांमध्ये भाषांतर करतील आणि असे म्हणतील की अनंत तत्वाऐवजी एक मानववंशीय देव दुसऱ्या शब्दात दैवी प्रेम पावसाचा पिता आहे ज्याने थेंबांना जन्म दिला आहे. दव जो त्याच्या मोसमात माझा रुथला जन्म देतो आणि आर्क्टरसला त्याच्या मुलांसह मार्गदर्शन करतो. भौतिक विज्ञान तथाकथित हे मानवी ज्ञान आहे. नश्वर मनाचा एक नियम, एक आंधळा विश्वास, एक सॅमसन त्याच्या सामर्थ्यापासून दूर आहे. जेव्हा या मानवी श्रद्धेला पाठिंबा देण्यासाठी संघटना नसतात तेव्हा त्याचा पाया संपतो. नैतिक सामर्थ्य, आध्यात्मिक आधार किंवा स्वतःचे पवित्र तत्व नसल्यामुळे ही श्रद्धा कारणास्तव परिणाम करते आणि पदार्थात जीवन आणि बुद्धिमत्ता शोधण्याचा प्रयत्न करते. मनुष्याप्रमाणेच विश्वाचा अर्थ विज्ञानाने त्याच्या दैवी तत्वावरून ईश्वरावरून लावायचा आहे आणि मग ते समजू शकते. परंतु जेव्हा भौतिक ज्ञानाच्या आधारे स्पष्ट केले जाते आणि वाढ परिपक्वता आणि क्षय या विषयाचे प्रतिनिधित्व केले जाते तेव्हा हे विष मनुष्यासारखे एक गुण आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. असंजन, एकसंधता आणि आकर्षण हे मनाचे गुणधर्म आहेत. ते दैवी तत्वाशी संबंधित आहेत आणि त्या विचारशक्तीच्या सज्जतेचे समर्थन करतात, ज्याने पृथ्वीला तिच्या कक्षेत प्रक्षेपित केले आणि गर्विष्ठ लाटेला सांगितले, आतापर्यंत आणि पुढे नाही. आम्ही सैन्यावर तुडवतो, त्यांना मागे घ्या आणि निर्मिती कोसळली पाहिजे. मानवी ज्ञान त्यांना पदार्थाची शक्ती म्हणतात, परंतु दैवी विज्ञान घोषित करते की ते पूर्णपणे दैवी मनाशी संबंधित आहेत. या मनामध्ये अंतर्भूत आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या हक्काचे घर आणि वर्गीकरण पुनर्संचयित करते. चुकीची शक्ती ही एक भौतिक विश्वास आहे, एक अंध चुकीची शक्ती आहे, इच्छेची संतती आहे आणि शहाणपणाची नाही, नश्वर मनाची नाही आणि अमरची नाही. हे डोके लांबणारे मोतीबिंदू, भस्म करणारी ज्योत वादळाचा श्वास आहे. हे वीज आणि चक्रीवादळ आहे जे सर्व स्वार्थी, दुष्ट, अप्रामाणिक आणि अपवित्र आहे. नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य आत्म्याचे आहे जो त्याच्या मुठीद्वारा धरतो आणि ही शिकवण विज्ञान आणि सुसंवादाशी सुसंगत आहे. विज्ञानात देवाला विरोध करण्याची तुमची शक्ती असू शकत नाही आणि भौतिक इंद्रियांनी त्यांची खोटी साक्ष सोडली पाहिजे. भौतिक अर्थाचा खोटा पुरावा आत्म्याच्या साक्षीशी विलक्षण विरोधाभास आहे. भौतिक संवेदना वास्तविकतेच्या अहंकाराने आवाज उठवते आणि म्हणते, जग माझे राज्य आहे, मी पदार्थाच्या भव्यतेत विराजमान आहे, पण एक स्पर्श, अपघात, देवाचा नियम कोणत्याही क्षणी माझी शांतता नष्ट करू शकतो, कारण माझे सर्व काल्पनिक आनंद प्राणघातक आहेत. फुटलेल्या लावाप्रमाणे मी माझ्या स्वतःच्या निराशेपर्यंत विस्तारतो आणि आग भस्मसात करण्याच्या तेजाने चमकतो. आत्मा उलट साक्ष देतो, म्हणतो, मी आत्मा आहे. मनुष्य ज्याची इंद्रिय आध्यात्मिक आहेत ती माझी उपमा आहे. तो अनंत समज प्रतिबिंबित करतो कारण मी अनंत आहे. पवित्रतेचे सौंदर्य, अस्तित्वाची परिपूर्णता, अविनाशी वैभव सर्व माझे आहेत कारण मी देव आहे. मी माणसाला अमरत्व देतो कारण मी सत्य आहे. मी सर्व आनंद समाविष्ट करतो आणि देतो कारण मी प्रेम आहे. मी जीवन देतो सुरुवातीशिवाय आणि अंत न करता कारण मी जीवन आहे. मी सर्वोच्च आहे आणि सर्व देतो कारण मी मन आहे. मी सर्वांचा पदार्थ आहे कारण मी तोच आहे. आत्मा त्याच्या विरुद्ध पदार्थ विकसित करू शकतो आणि पदार्थाला पाप आणि दुःख सहन करण्याची क्षमता देऊ शकतो. आत्मा देव धुळीत टोचला जातो आणि शेवटी पदार्थाच्या मागणीनुसार बाहेर टाकला जातो का? आत्मा धुळीत प्रवेश करतो आणि त्यामध्ये दैवी स्वभाव आणि सर्वशक्तिमान गमावतो का? मन देव तेथे एक नश्वर पापी बनण्यासाठी पदार्थात प्रवेश करतो का? देवाच्या श्वासाने सजीव होतो. प्रत्येकाने ठरवायचा मुद्दा हा आहे की ते नश्वर मन आहे की अमर मन हे कारक आहे. आधी भौतिक विज्ञान आणि त्याच्या दैवी तत्वासाठी आपण पदार्थाचा आधार सोडला पाहिजे. भौतिक इंद्रियांच्या त्रासदायक साक्षीमध्ये अबाधित विज्ञान अजूनही सिंहासनावर विराजमान आहे. अपरिवर्तनीय सुसंवादी दैवी तत्व जीवन आणि विश्व उलगडत आहे. सदैव वर्तमान आणि शाश्वत आहे. अथांग मन व्यक्त होते. अमर्याद प्रेमाची खोली, रुंदी, उंची, पराक्रम, वैभव आणि वैभव सर्व जागा भरते. हे पुरेसे आहे. देव सर्व गोष्टी मनाद्वारे निर्माण करतो पदार्थाद्वारे नाही अशी येथे जोरदार घोषणा आहे. देव अमर्याद आहे म्हणून सदैव उपस्थित आहे आणि इतर कोणतीही शक्ती किंवा उपस्थिती नाही. म्हणून विश्वाचे अध्यात्म हेच सृष्टीचे वास्तव आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात दोन सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.